होशे अध्याय 13. इफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई. तो इस्रायलाचा सरदार झाला, पण पुढे बाल मूर्तीमुळे तो दोषी होऊन लोपला. आता ते अधिक अधिक पाप करू लागले. ते चांदीच्या ओती मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनू लागले. लोक म्हणू लागले, जे बलिदान करतात त्यांनी वासराचे चुंबन घ्या. म्हणून पहाडच्या ढगासारखे, लवकर उठून जाणाऱ्या दवासारखे, खळ्यातून वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आणि धुराड्यातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील. पण मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हास मिस्रातून बाहेर काढले. माझ्याशिवाय तुम्हास अन्य देव नाही, माझ्याशिवाय कोणी तारक नाही. मी तुम्हास रानात वृक्ष प्रदेशात जाणून होतो. जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात, आणि जेव्हा तुमची पोटे भरली तेव्हा तुमचे हृदय उन्मत झाले. त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला. म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन, चित्त्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरून बसेन. जिची पिल्ले चोरी झाली अशा अस्वलीसारखा मी तुमच्यावर हल्ला करीन. मी तुमचे ऊर फाडीन आणि सिंहिणीप्रमाणे तुम्हास खाऊन टाकेन. जसा वनपशु तुम्हास फाडून टाकतो, इस्रायल हा तुझा नाश आहे जो येत आहे, कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहकर्त्याच्या विरोधात गेला आहेस. तुझा राजा कोठे आहे जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो? तुझे अधिपती कोठे आहेत ज्याविषयी तू मला म्हटले, मला राजा आणि अधिपती दे? मी क्रोधाने तुला राजा दिला आणि रागाने त्यास काढूनही घेतले. इफ्रामाचा अन्याय गोळा केला आहे, त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे. प्रसूती वेदना त्यांच्यावर येतील, पण तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही. मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडविल काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडणार काय? मरणा तुझ्या महामाऱ्या कुठे आहेत? आणि येथे कळवळा माझ्या समोरून लपलेला आहे. इफ्राईम आपल्या भावामध्ये जरी प्रगत झाला तरी पूर्वीचा वारा, परमेश्वराचा वारा रानातून येईल. इफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्यांच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल. शमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुद्ध बंड केले आहे. ते तलवारीने पडतील, त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरून टाकण्यात येतील.